کال لاگت نہیں سر. ایئرٹیل کا بہت پرابلم آ رہا ہے نیٹورک کا. ایئرٹیل کا پرابلم آ رہا ہے نیٹورک کا. नमस्कार, मी परांशु फिल्टर्सकडून बोलते मॅडम. हो, तुम्ही सध्या काय प्रॉपर्टी सर्च करताय ना? मला करू शकलो तुम्हाला कुठल्या वेळेस प्रॉपर्टी पाहिजे? तुमचा बघा मॅडम, आमच्याकडे तीन एरियामध्ये आहे प्रॉपर्टीज. एक माळुंगे मध्ये, एक बावधान मध्ये आणि एक फॉरेस्टल मध्ये आहे, भूगाव मध्ये. हो, सिनियर लिव्हिंगची बोलते मॅडम. महाळुंगे सने चौकाजवळ, बावधान ऑपोजिट केला डायबिटिक हॉस्पिटल आणि फॉरेस्टल भूगाव मध्ये. हो मॅडम. मॅडम तिकडे बघा, तुम्हाला लाईक तुम्हाला प्रोजेक्टची माहिती पाहिजे का आकाशामध्ये काय त्यांचे होतो त्याची माहिती पाहिजे मॅडम मला ते पण तसं. हां मॅडम बघा, आमच्याकडे फॉरेस्ट ट्रेल मध्ये वरेशी आहेत, जेवढे तुम्हाला 450 स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया येईल. त्याची किंमत तुम्हाला मॅडम 45 लाखापर्यंत आणि त्याचं पोझिशन भेटेल तुम्हाला जुलै 2021 मध्ये मॅडम 450 स्क्वेअर फीट. आणि जी दुसरी प्रॉपर्टी मॅडम बावधान मध्ये, तिथं पण तिथे 1 BHK आहेत, त्याचा कार्पेट एरिया तुम्हाला 500 स्क्वेअर फीट, किंमत जाईल मॅडम तुम्हाला 53 लाखापर्यंत आणि पोझिशन भेटेल डिसेंबर 2022 मध्ये. आणि जे महाळुंगे मध्ये मॅडम, तिथे कार्पेट एरियल तुम्हाला 85,500 स्क्वेअर फीट, किंमत आहे मॅडम 47 लाख रुपये प्लस 10% स्टॅम्प ड्युटी आणि त्याचे पोझिशन तुम्हाला जून 2020 मध्ये. हो मॅडम, या वर्षी जून मध्ये. मॅडम बघा, तिकडे तुम्हाला आता एक सिनियर लिव्हिंग म्हटलं तर कसं असतं, कुठल्या सिनियर लिव्हिंगला एक आपण जर नॉर्मल टाईम्स वगैरे असतात मॅडम, तिकडं ठीक व्हायचं जास्त चान्सेस असतं. आमच्या अपेक्षेमध्ये मॅडम, आमचं जे पूर्ण सोसायटी असते तिकडे प्रत्येक ठिकाणी अँटीसिटिंग साईड असतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचे तर पाय सरकत नाही. ते फ्लोअर प्रत्येक वॉलला ज्यांना सपोर्ट सिस्टम दिलेले असतात, सपोर्टला सपोर्ट बार असतात मॅडम. प्रत्येक रूमला, बेडरूमला, हॉलला, वॉशरूम मध्ये सेफ्टी अलार्म असतात की काही पण इमर्जन्सी आली तर त्यांना फक्त एक बंद दाबायची गरज नाही. आमचे तिकडे 24/7 मॅनेजर असतात, तुम्ही त्यांना लगेच हेल्प करतील. प्लस तिकडे आमचे 24/7 एक ॲम्ब्युलन्स मॅडम, प्लस आमच्या तिकडे जवळच्या हॉस्पिटलची टायअप असतं की काही इमर्जन्सी आली की ते व्हिजिट असतो की आम्ही तिकडे आपण त्यांना व्हिजिट करू शकतो तिकडे विदिन 10 to 15 minutes. प्लस मॅडम आम्ही तिकडे कॅन्टीन सर्व्हिस पण अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही पे आणि इट करू शकता. ब्रेकफास्ट, लंच, डिनर या सोयी अवेलेबल आहेत तिकडे मॅडम. हा मॅडम, हा कॅन्टीन तर असेल बरं मॅडम. 30-40 रुपये तुम्हाला ब्रेकफास्ट भेटेल, 70 रुपये तुम्हाला लंच भेटेल मॅडम आणि 70 रुपयाचा तुम्हाला डिनर पण भेटेल. त्याचा टायमिंग सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत असतो, एक नॉर्मल हॉटेल टायमिंग करता खरंच असतो. पर पर्सन डेली जर तुम्ही लंच मानता आणि 70 रुपयात तुम्हाला लंच भेटून जाते. सर तर तिकडे तुम्ही जेव्हा तुम्ही तिकडे होणार ना मॅडम, तेव्हा तुम्हाला ते सगळं सांगते मॅडम. पण मी तुम्हाला एक जनरली डी एच असं सांगते मॅडम. डिप्रेशन मीन्स हा डिप्रेशन मॅम तिकडे असतात आणि तिकडे तिकडे सिनियर सिटीजन राहतात, त्यामुळे ते स्वतः एक लाईक आपण सोसायटी असते मॅडम, त्यासाठी सगळं सोबत असतो, काही ना काही गेम्स वगैरे करू शकत. एक तुम्हाला गार्डन असतं, त्यानंतर तुम्हाला सोसायटी हॉल असतं मॅडम, सगळ्या गोष्टी तिकडे अवेलेबल आहेत मॅडम. ओके ओके मॅडम, तुम्हाला त्या गोष्टीची जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही तुमच्या मला दादासाठी घेते राईट, ते पुण्याचा राहता मॅडम सध्या की ते पण बँगलोरला आहेत आता. ओके मग मॅडम ते व्हिजिट करू शकतील का, कारण की जर ते व्हिजिट करू शकतील ना मॅडम तर तुम्हाला त्यांना पूर्ण गोष्टीची माहिती दिली जाईल मॅडम, तिकडे पूर्ण डिटेल वगैरे कॉन्स्टॅक्ट समजवलं जाईल तिकडे. हो मॅडम हो हो मॅडम, तुमचा नंबर व्हॉट्सअपला आहे का? 7020206224. ओके मॅडम ओके मॅडम, मला एक मला तुमचा मेल आय डी सांगता का तुम्ही परत? एक मिनिट मॅडम. ओ यू डी एच ए आर वाय हा @gmail.com. ओके मॅडम, मी तुम्हाला मेल करतो.